आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भाजपा विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची नियुक्ती. येत्या बुधवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक. अदानी लाचखोरी, संबल हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर. आणि येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. राज्यात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं भाजपा विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाच्या संसदीय मंडळानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची नेमणूक केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक येत्या 4 डिसेंबरला होणार असून त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या सर्व बैठका आणि कार्यक्रम रद्द केल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी समाजमाध्यमातून स्पष्ट केलं आहे. यापूर्वी आपल्याला केंद्रात मंत्रिपदाचा प्रस्ताव मिळाला होता, मात्र आपण तो नाकारला. आपण यापुढे पक्ष संघटना आणि लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करणार असून राज्यातल्या कोणत्याही मंत्रिपदात आपल्याला रस नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान आणि मतदान यंत्रातलं मतदान यात तफावत आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी काही मतदारसंघातल्या उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची आकडेवारी उदाहरणादाखल समोर मांडली. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून घेतल्याचं सरदेसाई म्हणाले. अदानी समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण तसंच संभल हिंसाचार यांच्यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग 5व्या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत आज कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. दरम्यान विरोधकांनी आपल्या मुद्द्यांवरून सभापतींना स्थगन प्रस्ताव सादर केला, तो बिर्ला यांनी फेटाळून लावला. सभापतींनी वारंवार चर्चेची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेतही विरोधकांनी अदानी, संभल तसंच मणिपूर या विषयांवरून स्थगन प्रस्ताव सादर केला, मात्र अध्यक्ष जगदीप धनखड यांनी तो फेटाळला. त्यानंतर विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आज दुपारी संसद भवनात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. यावेळी बिर्ला यांनी सर्व नेत्यांना सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्याची विनंती केली. त्यावर सर्व नेत्यांनीही यासाठी सहमती दर्शवली. या बैठकीला काँग्रेसचे गौरव गोगोई, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, टीडीपीचे लवू श्रीकृष्ण देवरायलू, डीएमकेचे टी आर बालू, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, सपाचे धर्मेंद्र यादव, जदयूचे दिलेश्वर कामैत, राजदचे अभय कुशवाह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत उपस्थित होते. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये 9 फेब्रुवारी या एकाच दिवशी 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क आणि अतिविशेष विलंब शुल्कासह 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचं राज्य परीक्षा परिषदेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतक महोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतक महोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील या कार्यक्रमाला संबोधित करतील. संस्थेच्या शतकमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून अमृतकाळात कापसावरची उत्पादनानंतरची प्रक्रिया या विषयावरच्या परिसंवादाचं आयोजनही करण्यात आलं आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त राज्यात विविध ठिकाणी काल आणि आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हिंगोलीत यानिमित्त आज जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रानं जनजागृती रॅली काढली. हिंगोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. उपस्थितांना या कार्यक्रमात एड्स नियंत्रणाबाबत शपथ देण्यात आली, तर शहरातल्या गांधी चौकात प्रतिकात्मक मानवी साखळी तयार करून एड्स नियंत्रणाबाबत माहिती देण्यात आली. ही साखळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मुंबईत एचआयव्ही संसर्ग असलेल्या मुलांना आनंदाचे काही क्षण घालवता यावेत या उद्देशानं काल जिल्हा एड्स संस्थेनं आनंद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तर जगाची सफर या कार्यक्रमात माहिती आणि मनोरंजनातून या मुलांना विविध देशाची सफर घडवण्यात आली. पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि मलेशिया यांच्यात उद्या उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं ओमान स्टेडियमवर संध्याकाळी 8:30 सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य फेरीतला दुसरा सामना पाकिस्तान आणि जपान यांच्यात उद्या होणार आहे, तर या स्पर्धेतला अंतिम सामना 4 डिसेंबर रोजी होईल. काल झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण कोरियाचा पराभव केला होता. यात अर्षदीप सिंगने हॅट्रिक नोंदवली, तर अरिजित सिंग हुंदल याने भारतासाठी 2 गोल केले. 19 वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अ गटात भारतानं जपानचा 211 धावांनी पराभव केला. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात जपाननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर भारतानं विजयासाठी दिलेलं 340 धावांचं उद्दिष्ट गाठताना जपानचा डाव 129 धावांवर आटोपला. अ गटातल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं संयुक्त अरब अमिरातीच्या संघाला 60 धावांनी पराभूत केलं. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं 2036 ऑलिम्पिक खेळाच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी बोलणी सुरू केली आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात यासंबंधीचं पत्र जारी केलं आहे अशी माहिती युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 445 अंकांची वाढ झाली आणि तो 80,248 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 145 अंकांची वाढ नोंदवत 24,276 अंकांवर बंद झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे. दरवर्षी थंडीचा हंगाम सुरू झाल्यावर युरोपातून 1,000 किलोमीटरचा प्रवास करून 2 ते 3 महिने हे पक्षी मुक्कामी येतात. गेल्या 24 तासात राज्यातल्या सर्व विभागामध्ये तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी इथं 14.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. या काळात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात आलेल्या फिंगल वादळाचा परिणाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या शुक्रवारपर्यंत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजप विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून भाजपाकडून विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन यांची नियुक्ती. येत्या बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक. अदानी लाचखोरी, संभल हिंसाचार आणि इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर. आणि येत्या 2 दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.